ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
गुजरातमध्ये साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता. गुजरातमध्ये या हंगामात साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. मान्सून लांबल्यामुळे तसंच कारखान्यात ऊस गाळपाला उशीर झाल्यामुळे ही घट होऊ शकते. जाणकारांच्या मते पाऊस खूप लांबला, त्याचा परिणाम ऊस पिकावर झाला, ज्यामुळे 2019-20 हंगामात राज्यात साखर उत्पादनात 15-20% घट होऊ शकते. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या आकड्यांनुसार 15 डिसेंबरपर्यंत गुजरातमध्ये एकूण 15 कारखाने सुरू होते. त्यामध्ये केवळ 1.52 लाख टन इतकंच साखरेचं उत्पादन होऊ शकलं, पण गेल्या वर्षी याच कालावधीत उत्पादन जवळपास याच्या दुप्पट होतं. इस्माच्या अनुसार राज्यात मान्सूननंतर पावसामुळे ऊस गाळप हंगामाला उशिरा झालेली सुरुवात हे ऊस उत्पादनात होण्याच्या घटीचं मुख्य कारण आहे. फेडरेशन ऑफ गुजरात स्टेट कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे माजी अध्यक्ष मानसिंह पटेल यांच्या मतानुसार ऊस गाळप ऑक्टोबरमध्ये सुरू होतं, पण यंदा नोव्हेंबरमध्ये गाळपाला सुरुवात झाली. यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पादनात घट झाली आहे. पावसामुळे केवळ गाळप हंगामाला उशीर झाला नाही, तर ऊसाच्या पिकावरही परिणाम झाला आहे. FGSCSFचे उपाध्यक्ष केतनभाई पटेल यांनी सांगितलं की साखरेचं उत्पादन 15-20% कमी होण्याचा अंदाज आहे. तसंच 2019-20 हंगामात हे उत्पादन जवळपास 9-9.5 लाख टन होईल.